प्रगटीकरण अध्याय 19. ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या समुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली, ती म्हणाली,
हालेलुया, कारण गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहे, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्य व नीतीचे आहे.
ज्या मोठ्या कळवंतीने आपल्या चार कर्माने पृथ्वी भ्रष्ट केली, तिचा न्याय निवाडा त्याने केला आहे, आपल्या दासाच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.
ते पुन्हा म्हणाले,
हालेलुया, तिचा धूप युगानयुग वर चढत आहे.
तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमस्कार घालताना म्हणाले,
आमेन, हालेलुया.
इतक्यात राजासनापासून वाणी झाली, ती म्हणाली,
अहो त्याची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर जनांनो, अहो त्याच्या दासांनो, आमच्या देवाचे स्तवन करा.
तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहु जलप्रवाहांची वाणी व प्रचंड गर्जनांची वाणी मी ऐकली. ती म्हणाली,
हालेलुया, कारण सर्व सत्ताधारी आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे.
आपण आनंद व उल्हास करू व त्याचे गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न आले आहे आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र परिधान करावयाला दिले आहे.
ते तागाचे तलम वस्त्र पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.
तेव्हा तो मला म्हणाला,
हे लिही की कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस बोलाविलेले ते धन्य.
तो मला असेही म्हणाला,
ही देवाची सत्य वचने आहेत.
तेव्हा मी त्याच्या पाया पडून नमस्कार घालणार होतो, परंतु तो मला म्हणाला,
असे करू नये. मी तुझा आणि जे यशू विषयीची साक्ष पटवितात त्या तुझ्या बंधूंचा सोबतीचा दास आहे. नमस्कार देवाला घाल, यशू विषयीची साक्ष संदेशांचे मर्म आहे.
नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला, तो पहा, एक पांढरा घोडा आणि विश्वासू व सत्य असा म्हटलेला त्याचवर बसलेला एक स्वार माझ्या दृष्टीस पडला. तो नीतीने न्याय निवाडा करतो व लढाई चालवतो. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते. त्यावर एक नाव लिहिलेले होते, ते त्याज वाचून कोणाला कळत नाही. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते. स्वर्गातील सैन्य पांढऱ्या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्या मागे चालत होती. त्याने राष्ट्रांस मारावे म्हणून त्याच्या तोंडातून तीक्ष्ण धारेची तरवार निघते.
तो त्यावर लोखंडी दंडाने राज्य करी
आणि सर्व सत्ताधारी देव याच्या तीव्र क्रोधाच्या द्राक्षरसाचे कुंड तो तुडवतो. त्याच्या वस्त्रावर व त्याच्या मांडीवर हे नाव लिहिलेले आहे,
राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू.
नंतर मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यभागी उडणाऱ्या सर्व पाखरांस उच्च वाणीने म्हणाला,
या देवाच्या मोठ्या जेवणावळीस एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बळवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहान मोठे असे सर्वांचे मांस खावयास या.
तेव्हा ते श्वापद पृथ्वीवरील राजे व त्यांची सैन्य ही घोड्यावर बसलेल्या स्वाराबरोबर व त्याच्या सैन्याबरोबर लढाई करावयास एकत्र झालेली मी पाहिली. मग श्वापद धरले गेले आणि त्याबरोबर खोटा संदेष्टाही धरला गेला. त्याने श्वापदाची खूण धारण केलेल्या व त्याच्या मूर्तीला भजणाऱ्या लोकांस त्याच्या समोर चिन्हे करून ठकवले होते. या दोहोंना जळत्या गंधकाच्या अग्निसरोवरात जिवंत टाकण्यात आले. बाकीचे लोक घोड्यावर बसलेल्या स्वाराच्या तोंडातून निघालेल्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या मांसाने सर्व पाखरे तृप्त झाली.